नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी ओंकार माहूरकर आपलं स्वागत करतो. सुरुवातीला ठळक बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ. उस्मानाबाद इथं 36 तर लातूर इथं 43 अर्जांची उचल. राज्यात 100 इथले 56,000 मतदार. हिंगोली तसंच परभणीत गृहमतदानाची तयारी पूर्ण. निवडणूक कामात हलगर्जी प्रकरणी धाराशिव इथं 2 कर्मचारी निलंबित. नांदेड इथं 1 पत्रकाराविरोधात फेक न्यूज प्रकरणी गुन्हा दाखल. आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस. छत्रपती संभाजीनगर इथं 2 तर बीड जिल्ह्यात 1 अंगावर वीज पडून मृत्यू. आता सविस्तर बातम्या. लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला कालपासून सुरुवात झाली. या टप्प्यात राज्यात उस्मानाबाद आणि लातूरसह रायगड, बारामती, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर आणि हातकणंगले या 11 मतदारसंघांचा समावेश आहे. या सर्व मतदारसंघात 19 एप्रिलपर्यंत अर्ज भरता येणार आहेत. 20 एप्रिलला अर्जांची छाननी होईल. 22 एप्रिल ही अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असून 7 रोजी मतदान होणार आहे. सोलापूर आणि माढा या दोन्ही मतदारसंघांसाठी काल पहिल्या दिवशी 77 जणांनी 122 अर्ज नेले तर सोलापूर राखीव लोकसभा मतदारसंघातून दीपक उर्फ व्यंकटेश्वरा महास्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. लातूर तसंच उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघात काल पहिल्या दिवशी एकही नामनिर्देशन पत्र दाखल झालं नाही. मात्र उस्मानाबाद इथं 18 व्यक्तींनी 36 नामनिर्देशन पत्र तर लातूर इथं काल पहिल्या दिवशी 20 जणांनी 43 अर्ज नेल्याचं आमच्या वार्ताहरांनी कळवलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्याचा प्रचार जोरात सुरु झाला आहे. भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघातले महायुतीचे उमेदवार सुनील मेंढे यांच्या प्रचारार्थ काल गोंदिया इथं भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांनी सभा घेतली. आज याच मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ प्रशांत यादवराव पडोळे यांच्या प्रचारार्थ राहुल गांधी यांची जाहीर सभा होत आहे. वाशिम यवतमाळ लोकसभा मतदारसंघातल्या महायुतीच्या उमेदवार राजश्री हेमंत पाटील यांच्या प्रचारासाठी काल यवतमाळ इथं डॉक्टर, वकील, उद्योजक तसंच विविध क्षेत्रातील मान्यवरांसोबत संवाद मेळावा झाला. या मेळाव्याला मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी संबोधित केलं. हिंगोलीचे महायुतीचे उमेदवार बाबूराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ झालेल्या मेळाव्यालाही शिंदे यांनी संबोधित केलं. पालघरच्या महाविकास आघाडीच्या उमेदवार भारती कांबडी यांच्या प्रचारासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी काल सभा घेतली. ठाकरे यांनी यावेळच्या भाषणात वाढवण बंदराच्या मुद्द्यावर भर दिल्याचं दिसून आलं. राज्यात 100 गाठलेले 56,810 मतदार आहेत. निवडणूक आयोगानं 85 वर्षांवरील मतदारांना घरपोच मतदानाची सुविधा दिली आहे. या सुविधेसाठी इच्छुक असलेल्या पात्र मतदारांना त्यांच्या मागणीनुसार घरपोच मतदानासाठी फॉर्म 12D प्रदान करण्यात येतो. हिंगोली लोकसभा मतदारसंघात 1,258 मतदारांचं गृहमतदान घेतलं जाणार आहे. यामध्ये 1,020 ज्येष्ठ नागरिक, 226 दिव्यांग आणि अत्यावश्यक सेवेतल्या 12 मतदारांचा समावेश आहे. 14 ते 16 एप्रिल आणि 20 ते 21 एप्रिल असं 2 टप्प्यात हे मतदान पथकाद्वारे संबंधितांच्या घरी भेट देऊन नोंदवलं जाणार आहे. परभणी मतदारसंघातील एकूण 1,625 मतदारांचं गृहमतदान नोंदवलं जाणार आहे. यामध्ये 85 वर्षांपेक्षा जास्त वय असलेले 1,395 मतदार तर 231 दिव्यांग मतदार आहेत. जिल्ह्यातल्या सर्व विधानसभा मतदारसंघात 17 ते 24 एप्रिल दरम्यान नियोजित वेळापत्रकानुसार संबंधित मतदारांच्या घरी जाऊन हे मतदान नोंदवलं जाणार आहे. धाराशिव जिल्ह्यात तुळजापूर तालुक्यातल्या 2 कर्मचाऱ्यांना लोकसभा निवडणूक कामात गैरहजर राहून हलगर्जी केल्याप्रकरणी निलंबित करण्यात आलं आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या अहवालावरून जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी तथा जिल्हाधिकारी डॉ सचिन ओंबासे यांनी हे आदेश जारी केले. नांदेड जिल्ह्यात मुखेड इथल्या एका दैनिकाच्या तालुका प्रतिनिधीवर चुकीची बातमी प्रकाशित केल्याप्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे. वस्तुस्थिती सोडून दिशाभूल करणारं वृत्त प्रकाशित केल्याबद्दल सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी कुलदीप जंगम यांनी मुखेड पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल केला. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकनिर्णय महाराष्ट्राचा हा कार्यक्रम आकाशवाणीनं सुरु केला आहे. कार्यक्रमाच्या आजच्या भागात आपण बुलडाणा लोकसभा मतदारसंघाचा आढावा ऐकणार आहोत. संध्याकाळी 7:15 हा कार्यक्रम आपल्याला ऐकता येईल. इराण आणि इस्रायलची सद्यस्थिती लक्षात घेत पुढील सूचना मिळेपर्यंत या देशांचा प्रवास करू नये असं परराष्ट्र मंत्रालयातर्फे सांगण्यात आलं आहे. सध्या इराण तसंच इस्रायलमध्ये राहणाऱ्या भारतीयांनी आपल्या दूतावासाशी संपर्क करत स्वतःची नोंदणी करून घेण्याचंही आवाहन सरकारनं केलं आहे. मराठवाडा तसंच विदर्भात अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानाचे तातडीनं पंचनामे करून मदत करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत। ते काल यवतमाळ इथं पत्रकार परिषदेत बोलत होते। टंचाई भासत असलेल्या पाणी तसंच चारा पुरवठ्यावर लक्ष देण्याचे निर्देशही त्यांनी प्रशासनाला दिले आहेत। दरम्यान छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड तालुक्यात काल सलग दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाला। परिणामी अनेक ठिकाणी शेतात उभ्या असलेल्या कांदा तसंच इतर उन्हाळी पिकांचं नुकसान झालं। पैठण तालुक्यातील टाकळी अंबड इथं वीज पडून एक शेतकरी ठार झाला तर सिल्लोड तालुक्यातील उंडणगाव परिसरात वीज पडून एका युवकाचा मृत्यू झाला। बीड जिल्ह्यात गेवराई शहरापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या मन्यारवाडी शिवारात वीज पडून एक 38 वर्षीय महिला ठार झाली तर तिचा 15 वर्षीय मुलगा गंभीररित्या जखमी झाला। जालना शहरासह जिल्ह्यातल्या काही भागात काल वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। नांदेड जिल्ह्यात मध्यरात्रीपासून सुरू झालेला पाऊस पहाटेपर्यंत सुरूच होता। या पावसामुळे अर्धापूर, मुदखेड, लोहा, भोकर आदी तालुक्यात फळ पिकांसह उन्हाळी पिकांचंही नुकसान झालं आहे। नांदेड शहरासह अनेक भागातील वीज पुरवठाही खंडित झाला होता। दरम्यान राज्यात मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी आज मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे। लातूर तालुक्यातल्या हरंगुळ इथल्या भाग्यश्री सूर्यकांत सुडे या तरुणीची 30 मार्च रोजी पुणे इथं खंडणीसाठी अपहरण करून हत्या करण्यात आली होती। या घटनेच्या निषेधार्थ काल लातूरमध्ये मूक मोर्चा काढण्यात आला। आरोपींना लवकरात लवकर कठोर शिक्षा व्हावी, हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा अशी मागणी यावेळी करण्यात आली। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात जून अखेरपर्यंत पाणीपुरवठा करण्याचं नियोजन तालुका स्तरावर करावं असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी दिले आहेत। ते काल टंचाई आढावा बैठकीत बोलत होते। जिल्ह्यात जलपुनर्भरण, गाळ काढणं अशी कामं प्राधान्यानं घ्यावीत जेणेकरून पुढील वर्षी टंचाई निर्माण होणार नाही अशी सूचनाही जिल्हाधिकारी स्वामी यांनी केली। जिल्ह्यात पशूंसाठी चारा उपलब्धतेबाबत माहिती घेऊन योग्य नियोजन करण्यासही त्यांनी सांगितलं आहे। धाराशिव इथं भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त समता पंधरवाडा सुरू आहे। जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयातर्फे गेल्या 10 एप्रिलपासून येत्या 25 एप्रिलपर्यंत हा पंधरवाडा सुरू आहे। विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्र वितरण आणि ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याबाबतही विशेष मोहीम याअंतर्गत सुरू आहे। बीड जिल्ह्यातल्या गेवराई येथील र भ अट्टल महाविद्यालय प्रांगणात भीमज्योती जन्मोत्सव निमित्तानं सुमारे 20,000 वह्यांपासून महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिकृती साकारली जाणार आहे। या प्रतिकृतीचं आज सकाळी अनावरण होत आहे। महात्मा ज्योतिराव फुले आणि भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती संभाजीनगर शहरात विविध कार्यक्रम होत आहेत। महापालिकेच्या वतीनं घेण्यात आलेल्या व्याख्यानमालेत काल मिलिंद मल्टीपर्पज हायस्कूलचे मुख्याध्यापक धन्यकुमार टिळक यांनी बाबासाहेबांच्या विचारांचं दुसरं पुष्प गुंफलं। अन्य एका कार्यक्रमात जळगाव इथले विचारवंत प्राध्यापक देवेंद्र इंगळे यांचं फुले आंबेडकरी विचारांची प्रासंगिकता या विषयावर व्याख्यान झालं। लोकसभा मतदारसंघासाठी मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी नांदेड जिल्हा प्रशासनाच्या वतीनं विविध उपक्रम राबवले जात आहेत। याच अनुषंगानं काल हदगाव तालुक्यातल्या तामसा इथं जिल्हा परिषद हायस्कूल इथं शाहिरी आणि पथनाट्याद्वारे मतदानाचा जागर करण्यात आला। कर्तव्याच्या भावनेतून निवडणूक प्रक्रियेचं काम करण्याचं आवाहन बीड मतदारसंघाच्या जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी दीपा मुधोळ मुंढे यांनी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून केलं आहे। सर्व विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदान केंद्राध्यक्ष आणि मतदान अधिकारी यांच्यासाठी काल घेतलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमात त्या बोलत होत्या। राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण आणि महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशाप्रमाणे नांदेड इथं राष्ट्रीय लोक अदालतीचं आयोजन 5 मे रोजी करण्यात आलं होतं, मात्र निवडणूक तसंच इतर कारणास्तव ही राष्ट्रीय लोक अदालत आता 27 जुलै रोजी होणार आहे। शेवटी पुन्हा ठळक बातम्या। लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्याच्या प्रक्रियेला प्रारंभ। उस्मानाबाद इथं 36 तर लातूर इथं 43 अर्जांची उचल। राज्यात 100,000+ अधिक मतदार। आणि मराठवाड्यात पुन्हा अवकाळी पाऊस। छत्रपती संभाजीनगर इथं 2 तर बीड जिल्ह्यात 1 अंगावर वीज पडून मृत्यू। याबरोबरच हे बातमीपत्र संपलं। यानंतर आपण आमचं हे बातमीपत्र एआयआर छत्रपती संभाजीनगर या युट्यूब चॅनलवर पुन्हा कधी ऐकू शकता। नमस्कार।